नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. रोजगार मेळाव्यात दिली जाणारी नियुक्ती पत्रे ही राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी होण्याचं संकल्पपत्र. पंतप्रधानांचं प्रतिपादन. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशाला संबोधित करणार. देशातल्या युवकांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहावं, एनसीसीच्या शिबिरात संरक्षण मंत्र्यांचं आवाहन. नांदेडमध्ये हिंददी चादर सोहळ्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार. काल श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती उपक्रमाचं राज्य निवडणूक आयुक्तांकडून कौतुक. आता सविस्तर बातम्या. रोजगार मेळाव्यात दिली जाणारी नियुक्तीपत्रे ही राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी होण्याचं संकल्पपत्र असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत काल 18व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या 61,000 युवकांना दूरस्थ पद्धतीनं पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 11 लाख युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
ये विकसित भारत के निर्माण को गति देने का संकल्प पत्र है. आप में बहुत सारे साथी देश की सुरक्षा को मजबूत करेंगे, हमारे एजुकेशन और हेल्थ केयर इकोसिस्टम को और सशक्त करेंगे, कई साथी वित्तीय सेवाओं और एनर्जी सिक्योरिटी को मजबूती देंगे, तो कई युवा हमारी सरकारी कंपनियों की ग्रोथ में महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे.
भारताची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असून थेट परदेशी गुंतवणूक 2.5 पटीनं वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. डिजिटल इंडिया, महिला सक्षमीकरण, कुशल कामगारांसाठी आंतरराष्ट्रीय करार आणि सुधारणा, गुंतवणुकीतून भारत रिफॉर्म एक्सप्रेसच्या मार्गावर असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशासनात छोट्या सुधारणा घडवण्याचं आवाहनही करण्यात आलं. पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप झालं. तर नागपूरच्या सीआरपीएफ ग्रुप सेंटर हिंगणा इथं नागपूरचे उपमहानिरीक्षक अनिल कुमार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 130वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत. हे संबोधन आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर हिंदीमध्ये प्रसारित केलं जाईल. दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर उद्या होणाऱ्या संचलनातल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगीत तालीम काल झाली. सुमारे 2500 कलाकारांनी त्यात सहभाग घेतला. वंदे मातरम गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव हा संचलनाचा प्रमुख विषय आहे. जग अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात असल्याने देशातल्या युवकांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहावं असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या शिबिरात बोलत होते. एनसीसी ही स्वतःची श्रेणीवर्धन करणारी कार्यशाळा असून एनसीसी कॅडेट्स हे देशाचं प्रतिबिंब असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं. एनसीसी कॅडेट्सच्या वतीनं यावेळी संरक्षण मंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सना संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आलं. अचूक मतदार याद्या या लोकशाहीचा पाया आहेत असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. आज साजरा होत असलेल्या 16व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. प्रत्येक पात्र मतदाराची नावं मतदार यादीत समाविष्ट करणं आणि अपात्र नावं वगळण्याच्या उद्देशानं मतदार याद्यांचं विशेष पुनर्निरीक्षण सुरू करण्यात आलं असंही ते म्हणाले. डिजिटल युगाची गरज ओळखून निवडणूक आयोगानं ईसीआय नेट या ऍपद्वारे सर्व मतदार सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. तरुण मतदारांनी आवर्जून मतदान करावं तसंच चुकीची आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीविरोधी लढ्याचं नेतृत्व करावं असं आवाहन कुमार यांनी केलं. दरम्यान राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवी दिल्लीत निवडणूक आयोगाचा मुख्य कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना माझा भारत माझे मत अशी असून भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिक हे यंदाच्या दिनाचं ब्रीदवाक्य आहे. या सोहळ्यादरम्यान राष्ट्रपती नव्याने नोंदणी केलेल्या तरुण मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र प्रदान करतील. तसंच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, निवडणूक व्यवस्थापन, मतदार जागृती उपक्रम यासह विविध श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्कार आणि माध्यमांसाठी विशेष पुरस्कारही प्रदान करतील. उच्च न्यायालय हे न्यायदानाच्या प्रक्रियेतले पहारेकरी आहेत. त्यांनी आणखी सक्रिय पद्धतीनं काम करावं अशी अपेक्षा सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केली. मुंबईत फली नरीमन स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. न्याय मिळण्यात उशीर होणं म्हणजे तो नाकारला जाणंच नाही तर तो नष्ट होणं आहे असं ते म्हणाले. दरम्यान सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा काल मुंबईत राज्य सरकारतर्फे सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदांवर असतील तोपर्यंत संविधान आणि लोकशाहीला कुठलाही धोका नाही असं शिंदे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात दोषसिद्धीचा दर आता 45% पोहोचला असून तो 60% नेला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हरियाणातल्या सामान्य शेतकरी कुटुंबातून सर्वोच्च न्यायालयीन पदापर्यंत न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं. या सत्काराबद्दल न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी राज्य सरकारचे आभार मानले.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350 हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेड इथं आयोजित हिंददी चादर या सोहळ्यात आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
या कार्यक्रमानिमित्त 52 एकर परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती, मोठ्या प्रमाणावर महालंगरची सोय, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र, 350 अधिक स्टॉल्स, विशेष आरोग्य शिबिर, तसंच भाविकांच्या सुलभ वाहतुकीसाठी आणि सोयीसाठी सुनियोजित पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा समावेश आहे. कालपासून सुरू झालेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनानं करण्यात आली. यावेळी बोले सो निहाल च्या जयघोषात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देश विदेशातून आलेले भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले असून त्यांच्या सोयीसाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. या निमित्तानं गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा त्याग, धर्मनिष्ठा आणि मानवतेचा संदेश यांचं स्मरण केलं जात आहे.
या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गुरुद्वारा गुरुसिंग सभा इथून 250 जणांचा पहिला जत्था काल नांदेडला रवाना झाला. हिंगोली शहरात काल हिंददी चादरनिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांनी भव्य कवायत संचलन आणि मानवी साखळी करून गुरु तेग बहादूर यांना मानवंदना दिली. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यावेळी उपस्थित होते. विविध शाळांमधले सुमारे 550 विद्यार्थी या संचलनात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राबवण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती उपक्रमाचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कौतुक केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काल वाघमारे यांनी भेट दिली. यावेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर उपस्थित होते. यावेळी निवडणूक आयुक्तांच्या हस्ते मतदार जनजागृती चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. मतदारांमध्ये अधिकाधिक जनजागृती करून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करावं, तसंच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणेने प्रयत्न करावे अशी सूचना वाघमारे यांनी केली. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत येत्या 27 तारखेपर्यंत आहे. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी 13 जणांनी तर पंचायत समितीच्या गणांच्या एकूण अर्जातून 20 जणांनी काल अर्ज मागे घेतले. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रोजगार मेळाव्यात दिली जाणारी नियुक्तीपत्रे ही राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी होण्याचं संकल्पपत्र, पंतप्रधानांचं प्रतिपादन. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशाला संबोधित करणार. देशातल्या युवकांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहावं, एनसीसीच्या शिबिरात संरक्षण मंत्र्यांचं आवाहन. नांदेडमध्ये हिंददी चादर सोहळ्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार. काल श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती उपक्रमाचं राज्य निवडणूक आयुक्तांकडून कौतुक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.